my destiny.
Tu hi jannaton ki daulat,
your love is what I need.
Tu hi dil ki.
FM, the many voices of multicultural Australia. Stand by for the next program. Broadcasting in Marathi.
नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी सिडनीच्या 98.5 मेगाहर्ट्ज FM 2 OOO या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात मी आनंद तांबोळी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आहे रविवार, दिनांक 17 एप्रिल 2022, म्हणजेच चैत्र कृष्ण प्रतिपदा. आजच्या कार्यक्रमाचे व्यावसायिक प्रायोजक आहेत आयका टेक्नॉलॉजीज, सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस, स्वरधारा आणि सिद्धिक कन्व्हेन्सिंग.
कोणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगेल का या टाकी खाली दडलंय का या वरणी मागे हलतय काय.
मंडळी, आपल्या घरात अनेक जीव जंतू आणि कीटक वावरत असतात. घरातल्या बॅकयार्ड मधल्या पाण्याच्या टाकीखालचे स्पायडर्स असोत, टर्माइट असोत किंवा स्वयंपाकघरातल्या लोणच्याच्या बरणीमागचे कॉकरोचेस, यांचा नायनाट करण्यासाठी अगदी भरवशाचा उपाय म्हणजे सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. जनरल पेस्ट कंट्रोल, प्री परचेस पेस्ट अँड बिल्डिंग इन्स्पेक्शन, टर्माइट इन्स्पेक्शन, ट्रीटमेंट अँड केमिकल टॉपअप, डोमेस्टिक अँड कमर्शियल ट्रीटमेंट करता आजच संपर्क करा सर्जेराव पाटील आणि त्यांच्या टीमला. फोन नंबर आहे 0430-583-588 आणि आता सांगा कुठे आहेत ते उपद्रवी कीटक.
सांगा मंडळी, सांगा सांगा.
या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
पण कसं?
आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवून
मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayke.com.au.
आपल्या सर्व प्रॉपर्टी सेल अँड परचेस, बिझनेस सेल अँड परचेस, कमर्शियल लीज आणि अशा सर्व कन्व्हेयन्सिंग संदर्भातील योग्य सल्ला व मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा सिद्धिक कन्व्हेयन्सिंगच्या सौ शिवानी लाड यांना. त्यांचा मोबाईल नंबर आहे 0406-333-121.
नमस्कार. आकाशवाणी सिडनीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेसाठी सर्व रसिकांना आपले साहित्य पाठवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या सोहळ्यास साजेसा लेख, कथा अथवा कविता आपण आम्हाला पाठवू शकता. आकाशवाणीशी संबंधित विषयाचं यासाठी बंधन नाही. या स्मरणिकेचे प्रकाशन 24 जुलै 2022 रोजी होणाऱ्या कार्यक्रमात करण्यात येईल. साहित्य पाठवण्याची शेवटची तारीख 20 मे 2022 आणि शब्दमर्यादा 500 शब्दांची. वर्ड डॉक्युमेंट्सच्या स्वरूपात आपण आपले लेखन sydneyakashavani@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता. पृष्ठसंख्येच्या मर्यादेमुळे निवडक साहित्य प्रकाशित करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी पुढील व्यक्तींना संपर्क साधावा. प्राजक्ता अभ्यंकर 0458-870-569, प्रीती पत्की 469-412-502. तसेच या स्मरणिकेत आपल्या व्यवसायाची जाहिरात करायची असल्यास अथवा श्रोत्यांना आपल्या व्यवसायातर्फे शुभेच्छा द्यायच्या असल्यास त्याचे शुल्क आणि इतर माहितीसाठी पुढील नंबरवर संपर्क साधावा. विनीत भट 0451-424-950, अतुल जमदाडे 0416-793-469.
श्रोते हो, आकाशवाणी सिडनीचा हा कार्यक्रम आपण आकाशवाणी सिडनीच्या ॲपद्वारे कधीही ऐकू शकता. आकाशवाणी सिडनीचे ॲप जरूर डाउनलोड करा आणि आमची ॲप तसेच आजच्या कार्यक्रमाबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या मुख्य कार्यक्रमासोबतच आपण ऐकणार आहोत नेहमीप्रमाणेच पुण्याहून प्रसारित होणाऱ्या बातम्या, सिडनी डायरी आणि काही गाणी. तेव्हा श्रोते हो, आता ऐकूया एक गाणे, त्यानंतर सादर होतील बातम्या आणि मग सिडनी डायरी.
कधी होसी सखा कधी वैरी होसी तूच ठाई ठाई रूपे तुझी चराचरी तूच कधी होसी सखा कधी बैरी होसी तूच देवा तुला देव पण देती भक्त
नमस्कार. आकाशवाणी सिडनीसाठी मी मंदार कुलकर्णी पुण्याहून बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय. महाराष्ट्रात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच. शरद पवार जातीयवादाच्या आरोपामुळे संतप्त. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यात जमा. आणि महाराष्ट्रात यंदा पाऊसमान 99% राहण्याचा अंदाज. उष्णतेची लाट अजून सुरूच. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळवला आहे. भारतीय जनता पक्षाचे सत्यजित कदम यांच्यापेक्षा त्यांना 19,000 जास्त मतं मिळाली. या विधानसभा मतदारसंघामध्ये चमत्कार घडेल अशी भाजपच्या नेत्यांची अपेक्षा फोल ठरली आणि महाविकास आघाडी पुन्हा एकदा विजयी झाली. संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे होतं. आता महाविकास आघाडी सरकारचा आत्मविश्वास या विजयामुळे वाढणार आहे. दरम्यान महाराष्ट्रात राजकीय आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीयवाद सुरू झाला असा ठाण्यातल्या सभेत पुन्हा एकदा जाहीर आरोप केल्यानंतर विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. राज यांच्या मताला मी किंमत देत नाही असं म्हणणारे शरद पवार यांनी मुंबईत आणि शुक्रवारी जळगावमधल्या पत्रकार परिषदेमध्येही या मुद्द्याचं खंडन करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज, जेम्स लेन, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे मुद्दे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या चर्चा विश्वात आले आहेत. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गुरुवारी सलग 14 ट्विट्सद्वारे शरद पवार यांच्यावर जातीयवादाचे आरोप करून बॉम्ब टाकला. शरद पवार यांनी त्यांनाही उत्तरं दिली असली तरी एकूणच महापालिका निवडणुकीमध्ये ध्रुवीकरण होणार हे स्पष्ट झालं आहे. राज ठाकरे यांनी मशिदीवरच्या भोंग्यांना हनुमान चालिसाद्वारे प्रत्युत्तर देण्याची भूमिका घेतल्यानंतर आज म्हणजे रविवारी ठिकठिकाणी हनुमान चालिसा पठणाचे कार्यक्रम होत आहेत. खुद्द राज ठाकरे पुण्यात एका कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत. पुढचे काही दिवस हे सगळेच विषय गाजत राहणार आहेत. महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यात जमा आहे. शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर प्रशासन आणि सरकार आक्रमक झाल्यामुळं आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यासह इतर 107 कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई झाल्यामुळं इतर कर्मचाऱ्यांनी बोध घेतला आहे. निम्मे कर्मचारी कामावर परतले आहेत. त्यामुळं लालपरी पुन्हा एकदा व्यवस्थितपणे धावेल अशी चिन्ह आहेत. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आणि जनतेला हवामान खात्यानं दिलासा दिला आहे. राज्यात यंदा पाऊसमान 99% राहील असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला बळ मिळणार आहे. महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची चिन्ह आहेत. मराठवाड्यात यंदा वरुणराजाची कृपा चांगली असेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुसरीकडे गेल्या आठवड्यात आलेली उन्हाळ्याची लाट अजून कायम आहे. महाराष्ट्रात बहुतेक शहरांमध्ये तापमान 40 पुढंच आहे. एप्रिलमधल्या तापमानाची सरासरी यंदा 72 उच्चांकी असेल असा अंदाज आहे. काही ठिकाणी पाऊस आणि गारपीट झाली असून त्यामुळं आंबा आणि द्राक्षाला फटका बसण्याची चिन्ह आहेत. दरम्यान राज्यात एकीकडे उन्हाळा वाढत असताना पुन्हा एकदा वीज टंचाईचं संकट उभं राहिलं आहे. कोळसा टंचाईमुळं हे संकट उभं राहिल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे. तर राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारामुळं हे संकट उभं राहिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सोमवारपासून टप्प्याटप्प्यानं भारनियमन सुरू होईल. मुंबईला या भारनियमनातून वगळण्यात आलं आहे. मराठवाड्यात उदगीरमध्ये येत्या शुक्रवारपासून म्हणजे 22 तारखेपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार उद्घाटन करणार आहेत तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद समारोपाला उपस्थित राहतील असं सांगितलं जात आहे. साहित्य संमेलनाआधी अजय अतुल संगीत रजनी आणि चला हवा येऊ द्या हे दोन कार्यक्रम आयोजित केल्यामुळं त्याचा साहित्याशी संबंध काय असा प्रश्नही आता विचारला जाऊ लागला आहे. मराठवाड्यातल्या प्रचंड उन्हात होणाऱ्या या संमेलनाला रसिक कशा प्रकारे प्रतिसाद देतात हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. अग्रलेख. महाराष्ट्रातला उन्हाचा तडाखा आणि त्याचवेळी आलेलं विजेचं संकट यांचा उहापोह करणारा झळा या लागल्या जीवा असा अग्रलेख सकाळनं लिहिला आहे. तर लोकसत्तानं वीज संकटावर मारा आणि तारा या अग्रलेखामध्ये आणि महाराष्ट्र टाइम्सनं येरे माझ्या मागल्या या अग्रलेखामध्ये या संकटावर भाष्य केलं आहे. भारताच्या शेजारी देशांमधल्या संकटांवर मटानं जा जरा पूर्वेकडे असा अग्रलेख लिहिला आहे. सरकारी यंत्रणांच्या कथित गैरवापराचा समाचार लोकसत्तानं अराजकास आमंत्रण या अग्रलेखात घेतला आहे. गुणरत्न सदावर्ते यांना भाजपनं पोसल्याचा आरोप सामनानं भाजपची नवरत्ने व आजचे गुणरत्ने या अग्रलेखात केला आहे. विक्रांत नौका कथित फसवणूक प्रकरणी किरीट सोमय्या यांना अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर सामनानं थेट न्यायपालिकेला सवाल विचारला आहे आणि फसवणाऱ्यांना दिलासा माय लॉर्ड हे काय असा अग्रलेख लिहिला आहे. आणि आता महाराष्ट्रात सध्या लिंब प्रचंड महाग झाली आहेत. एका लिंबाची किंमत 10 रुपयांपासून 20 रुपयांपर्यंत काहीही होत असल्यामुळं सगळीकडं लिंबांची चर्चा आहे. खरं तर आंबट शौकीन जास्त झाल्यामुळं लिंबांना मागणी वाढली का असाही प्रश्न काहींना पडलाय. लिंब घेण्यासाठी कर्ज देण्याचीही तयारी काहींनी दाखवली आहे. म्हणे आंब्याचा सीझन आला की आमच्याकडे आंबे उपलब्ध आहेत असा मेसेज 1700 लोकांकडून येतो तसा आता लिंबांचा मेसेज यायला लागला आहे. यावरूनच लिंबांचं महात्म्य लक्षात यावं. पूर्वी खेळात एखादा गडी लिंबू टिंबू असणं म्हणजे तो दुय्यम आहे असं मानलं जायचं. पण आता लिंबांचा भाव वाढल्यावर या लिंबू टिंबू मंडळींचाही भाव वाढलाय बरं का. लिंबू या विषयावर लोक चर्चांमध्ये भलताच रस घ्यायला लागले आहेत. काही जण तर लिंब लोण उतरू कसे या विषयावरच्या गाण्यांनी सद्गदित होत आहेत. पुण्यात तर लिंब इतकी महाग झाली आहेत की सरबतापेक्षा लिंबांचे दर जास्त आहेत. एखाद्याच्या घरी डझनभर लिंब आहेत असं कळलं तर थेट ईडीची धाड पडते असंही कळलंय. यशवंत जाधव, नवाब मलिक, प्रताप सरनाईक वगैरे मंडळी लिंबांचं एखादं झाड घेण्याचं आपल्याला का सुचलं नाही असं म्हणत हळहळतायत. घरात लिंबू आणणं शक्य नसलं तर अनेक मंडळी बनवा बनवी चित्रपट लावून लिंबू कलरच्या साडीचा सीन बघतायत. सत्तेत आलो तर लिंबाच्या फोडी घरोघरी वाटू असं आश्वासन पुढच्या निवडणुकीत वापरण्याचं बहुतेक सगळ्या नेत्यांनी ठरवून टाकलंय. बराय तर मंडळी. शेवटी लिंबू या विषयावरच्या चर्चेनं तुम्हाला तरी किती पळायचं नाही का. भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.
नमस्कार, मी दीप्ती मडी सादर करीत आहे आजची सिडनी डायरी. ईस्टरच्या जोडून आलेल्या या मोठ्या सुट्टीमध्ये दिनांक 18 एप्रिलपर्यंत न्यू साऊथ वेल्समध्ये डबल डिमेरिट पॉईंट्स लागू होणार आहेत. सर्व श्रोत्यांनी कृपया याची नोंद घ्यावी आणि काळजीपूर्वक वाहने चालवावीत. न्यू साऊथ वेल्समध्ये शाळांच्या सुट्ट्यांचे औचित्य साधून ट्रान्सपोर्ट न्यू साऊथ वेल्सद्वारा सर्व नागरिकांना 14 एप्रिल ते 25 एप्रिलपर्यंत ओपल नेटवर्कमध्ये प्रवास मोफत आहे. ही सुविधा मेट्रो, बस, फेरी आणि लाईट रेल अशा सर्व ठिकाणी लागू आहे. इलावारा, ग्रेटर सिडनी, न्यूकासल आणि सेंट्रल कोस्टपर्यंत प्रवासासाठी आपण या सुविधेचा लाभ घेऊ शकता. यानंतर सिडनीमधील हौशी कलाकार सादर करीत आहेत 3 अंकी नाटक. हे नाटक 25 जूनला युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्सच्या हॉलमध्ये 4:00 सादर होणार आहे. कोविडमुळे गेल्या 2 वर्षात 2 वेळा तालमी थांबवाव्या लागल्या, मात्र आता आपल्या कलाकारांच्या अथक प्रयत्नानंतर हे नाटक आपल्या समोर येत आहे. नाटकाचं नाव आहे 4 चौघी, लेखक प्रशांत दळवी. तिकिटांसाठी मासीच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. याबरोबरच मी आपला निरोप घेते, पुन्हा भेटूयात पुढील रविवारी. धन्यवाद.
श्रोते हो, नमस्कार. कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत, गोड विषयावर बोलणार आहोत. जनरली आपण हे बघितलं आहे की सीझन कुठल्याही फळांचा संपला की ती फळं तरीही अवेलेबल असतात. आणि नुसतंच एवढं नाही तर भारतातली फळंसुद्धा ऑस्ट्रेलियामध्ये अवेलेबल असतात. मग हे होतं कसं? स्पेशली आता आंब्यांचा सीझन भारतामध्ये सुरू झाला आहे आणि भारतातील वेगवेगळ्या प्रकारचे आंबे, स्पेशली हापूस, अल्फान्सो मँगोज, राजापुरी, तोतापुरी इत्यादी जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये अवेलेबल होत आहेत तर ते कसे अवेलेबल होतात, त्यामागची प्रोसेस काय आहे, त्यामागचं जे ओव्हरऑल लॉजिस्टिक्स आहे हे कसं चालतं, याची माहिती देण्याकरिता आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आले आहेत आदित्य साठे आणि मंगिरीश बोर्डावेकर. दोघंही मँगोवाला या बिझनेसचे ओनर आहेत, अर्थातच मँगोवाला हे सुद्धा मँगो विकतात. पण त्याबद्दल आपण बोलूयात. तर सर्वप्रथम आशिष, मंगिरीश, कार्यक्रमात तुमचं स्वागत.
नमस्कार. नमस्कार.
आदित्य, तुमच्यापासून सुरू करूयात. मला पहिला प्रश्न आणि महत्वाचा प्रश्न असा आला आहे की मँगोवाला हे नाव कसं पडलं, त्याची हिस्ट्री काय आहे मँगोवालाची?
मँगोवाला हे नाव कसं पडलं तर जेव्हा आम्ही आंबे इम्पोर्ट, आपले भारतीय आंबे इम्पोर्ट करण्याचा जेव्हा मी विचार सुरू केला तेव्हा असं काहीतरी नाव जे कॅची असेल, जे नाव जेव्हा बाहेर जाते लोकांकडे तेव्हा त्यांना कुठले प्रश्न नसतील की कुठलेही लँग्वेज बॅरियर नसेल या गोष्टींवरनं आम्ही मँगोवाला हे नाव आणलं की मँगो आणणारा म्हणून मँगोवाला.
राईट. त्याच्या मागे अजून काही असं
वगैरे मुंबईत आहेत ना डबेवाले, डबे आणतात डबेवाले, सो मँगो आणणारा मँगोवाला.
राईट.
म्हणून मँगोवाला.
कसा झाला तुमचा बिझनेस सुरू, कधी सुरू झाला?
बिझनेस सुरू होण्याच्या पेक्षा महत्वाची गोष्ट की बिझनेसची आयडिया केव्हा आली. आम्ही, मी आणि मांगरीश दोघेही कोकणाशी रिलेटेड आहोत त्यामुळे आम्हाला नेहमी ऑस्ट्रेलियामध्ये मायग्रेट झाल्यापासून भारतीय आपला हापूस आंबा किंवा केशर आंबा ह्याची कमी नेहमीच जाणवत होती. तर आमचे एफर्ट्स सुरू झाले 2015-16 सालापासून जेव्हा आम्ही ऑस्ट्रियन गव्हर्नमेंटला आम्ही फॉलोअप घ्यायला सुरुवात केली की कधी आपण आम्ही आणू शकतो, आम्ही का नाही आणू शकत, त्याच्यापासून सुरू झालं. आणि 2018 साली आम्ही दोघांनी एक कंपनी फॉर्म केली ज्याचं नाव होतं आहे मँगोवाला, की ज्याच्यामध्ये आवर मेन फोकस किंवा आमचा एकमेव पर्पज हा होता की इथे क्वालिटी आंबे, प्रीमियम क्वालिटीचे आंबे इकडे जे ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झालेली लोक आहेत, आपले भारतीय लोक आहेत किंवा ऑस्ट्रेलियन लोक आहेत, त्यांना आपण ते आंबे इथे आणून ते सर्व करता आले पाहिजे.
अच्छा. आता नक्कीच या पूर्ण कारभारामध्ये, या पूर्ण बिझनेसमध्ये आंबे भारतामधनं इथे आणणं यामागे भरपूर खाचखळगे आणि खटाटोप असेलच, तो कसा चालतो त्याबद्दल आपण बोलूयात एका ब्रेक नंतर.
पैसघे अशी लाख धाव झेलून हे झाड सांगते पाळ सांगतो पाय घट्ट रोबून मग स्वागतात येईल घास हे आभाळ सारे तू झुंज दे अशी
तपासू स्थान गती मनगट ज्याचे कणखर त्याचे नशीब नाही तळहाती कुंडली तल्या ग्रह ताऱ्यांची नको तपासू स्थान गती मनगट ज्याचे कणखर त्याचे नशीब नाही तळहाती शिंपण करता घामाचे तारा नशिबाचा चमचमतो सोन केशरी अंगाचा मग पाडसाचा घमघमतो रंगासही गंधासही मग फुटती धुमारे तू झुंजते अशी
पैसे अशी
अशी पैजघे अशी लाख घाव झेलून हे झाड सांगते पाड सांगतो पाय घट्ट रोबून मग सांगतात येईल घास हे आभाळ सारे तू झुंज दे अशी तू झुंज दे अशी
कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत श्रोते हो. मगाशी सांगितल्याप्रमाणे भारतामधनं इथे आंबे आणणं ही काय सहजासहजी फक्त तिथनं उचलले आणि इकडं आणले इतकी सिम्पल प्रोसेस तर नसणारच आहे. मग त्यामागे ऑर्डरिंग आणि लॉजिस्टिक्स जे आहे हे पूर्ण कारभार हे पूर्ण बॅकएंड कसं चालतं याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती देणार का?
आता ऑर्डरिंग आणि लॉजिस्टिक्स हे पॉसिबली दोन वेगळे विषय आहेत. तर ऑर्डरिंग मध्ये सुद्धा ते अजून दोन कॅटेगरीज मध्ये डिवाइड होतं की आम्ही ऑर्डर देताना म्हणजे मँगोला ज्या भारतात आंबे आणतो त्याची एक ऑर्डर होईल आणि इकडचे जे आपले ग्राहक आहेत त्यांची ऑर्डर ते ऑर्डर कशी देणार. तर मांगिरीश त्या ऑर्डर प्रोसेसवरती मांगिरीश त्याच्यावरती बोलू शकेल.
पण आदित्य तू जरा मागची इन्फॉर्मेशन देशील का? जसं आता विचारलं की थोडस मागे जाऊन की बाबा जे काही म्हणजे असं वाटतं लोकांना की जेवढं दिसतं तेवढं सोपं नसतं आणि जर असतं तर मग ते इट वुड हॅव बीन व्हेरी इझी. तर त्याच्या मागे किती खटाटोप असतो तो आहेच ऑफकोर्स आणि तो प्रत्येक घडीला येतोच जसा दरवेळी.
बरोबर. तर आता आंब्याचा सीझन आपण म्हणला तर आपला आंब्याचा सीझन एप्रिलच्या सुमारास सुरू होतो आणि तो जून एंड पर्यंत जातो.
हा सीझन आपण ऑस्ट्रेलिया नाही आपण इंडियानुसार पकडतोय.
इंडियानुसार पकडतोय. इंडियातला आपला आंब्याचा सीझन एप्रिलमध्ये सुरू होतो जेव्हा आपला हापूस आंबा यायला सुरुवात होते. जे आमचं काम आहे जे आम्ही मँगोवालामध्ये जे काम करतो ते आमचं काम जेव्हा इथला आंब्याचा सीझन संपतो जून जुलैमध्ये जेव्हा आपला भारतातला आंब्याचा सीझन संपतो तेव्हा आमचं काम सुरू होतं. तिथे आम्ही जे आपले फार्मर्स आहेत ज्यांच्याकडनं आपण घेतो आपले काही ठराविक फार्मर्स आहेत जे फार्म्स आहेत त्याच्यावरनं आपण फक्त घेतो तर त्यांच्या बरोबर बोलणी किंवा आपली जी टीम आहे जी इंडियामध्ये आपल्यासाठी काम करत असते पूर्ण या सीझनमध्ये त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन त्यांच्याबरोबर ब्रेनस्टॉर्मिंग की या सीझनमध्ये हा सीझन कसा गेला, काय इश्यू झाले, काय चांगल्या गोष्टी झाल्या, कुठे आपल्याला इम्प्रुव्हमेंटसाठी पॉसिबिलिटी आहे, कुठे ऑपॉर्च्युनिटी आहे, या सगळ्या गोष्टींवरती कामं सुरू होतात. आणि ती कामं सगळी संपायला रफली 6 ते 7 महिने लागतात. जेव्हा आपण पूर्ण जे फार्मर्स आहेत त्यांच्याबरोबर डायलॉग करतो की कसा यील्ड होता, काय तुम्हाला इश्यू झाले, आम्हाला काय इश्यू झाले, ते आपण कसे मिटिगेट करू शकतो, या गोष्टींवरती सगळी बोलणी सुरू होतात. आपले जे फॅसिलिटीज असतात गव्हर्नमेंटच्या की जिथनं आपला आंबा प्रोसेस होऊन येतो त्या फॅसिलिटीजच्या लोकांशी आपली बोलणी होतात. वेगवेगळ्या गव्हर्नमेंटचे जे एसएमईज आहेत आंब्यामधले त्यांच्याबरोबर बोलणी सुरू होतात. आणि ही सगळी प्रोसेस झाली की आपण आंबा इकडे आणायला तयार राहतो. सो आमचं काम जुलैपासून सुरू होतं ते फेब्रुवारीपर्यंत चालतं आणि त्याच्यानंतर वी गो इन ऑटो पायलट मोड. त्याच्यानंतर जे काम केलेलं आहे ते आता फक्त एक्झिक्यूट करायचंय आणि सीझन कम्प्लीट करायचं.
तर मंगेश, ऑर्डरिंग प्रोसेस बद्दल आपण जे बोलतोय की टिपिकली लोकांना सवय आहे की आयदर कोल्स वुलवर्स वगैरे मध्ये जाऊन आंबे बघायचे किंवा मग लोकल फार्मर्स मार्केटमध्ये बघायचे वर्सेस ऑनलाईन आंबे. बरोबर, म्हणजे तुमच्या केसमध्ये तशी ऑर्डर असण्याची पूर्णपणे शक्यता आहे. ही प्रोसेस कशी चालते, त्यात काय खास कळले?
त्याच्यात मी थोडस आधी जाईन. जेव्हा आम्ही दोघांनी बिझनेस स्टार्ट केला होता तेव्हा तो छोट्या प्रमाणावरती होता. मे बी मी सांगेन तेव्हा घरून करायचो आम्ही. दॅट वॉज अ व्हेरी स्मॉल लेवल. त्याच्यानंतर जसजशी वर्ष वाढत गेली, जसजसा एक्सपिरियन्स येत गेला, तसतसं वी एक्सपांड. आणि आताच्या घडीला www.mangowala.com.au नावाची आमची वेबसाईट आहे, जिथे की आता सिटीज जर आपण विचार करायला गेलो तर आपला इंटरव्ह्यू आता आकाशवाणी सिडनीला चाललाय, बट वी बेसिकली डील इन ब्रिस्बन, सिडनी, कॅनबेरा, मेलबर्न आणि ऍडलेड. सून वी विल बी गोईंग इन पर्थ एज वेल. तर द होल एम ऑफ मँगोवाला, आणि रिसेंटली आम्ही न्यूझीलंड ही ऑनबोर्ड घेतलेलं आहे. सो मँगोवाला हॅज ऑफिशियली लँडेड इन न्यूझीलंड. तर आणि प्लस ऑन टॉप अजून एक गोष्ट सांगायची की इथे बसून लोक आपल्या वेदर इट्स अ फॅमिली किंवा यु नो नातेवाईकांना किंवा कोणालाही दे कॅन सेंड देअर, आम्ही त्याला म्हणतो बॉक्स ऑफ डिलिशियसनेस, ते भारतामध्ये पाठवू शकतात. तर त्याच्या 5 ते 6 सिटीज आम्ही याच वर्षी ते लॉन्च केला. तो एक एक्स्ट्रा इंडिया लेग आम्ही म्हणतो त्याला. सो ऑस्ट्रेलियातली और जगभरातली म्हणू शकतो आपण, जगभरातली लोक ही आपल्या आप्तेष्टांना और नातेवाईकांना और कोणालाही ज्यांना त्यांना पाठवायचंय त्यांना ते मँगो प्रेझेंट करू शकतात. सो दे कॅन डू इट फ्रॉम अ डिफरंट वेबसाईट, त्याची इन्फॉर्मेशन आम्ही देऊ. पण जे लोक आता ऑस्ट्रेलियामध्ये आहेत त्यांच्यासाठी www.mangowala.com.au या वेबसाईटवर जाऊन त्यांनी त्यांची सिलेक्ट करायची सिटी की ते कुठल्या सिटीमध्ये आहेत, आणि त्याच्यामध्ये आम्ही डिफरंट इंडियन स्टोअर्स जे काही त्या डेमोग्राफिक्स किंवा जिओग्राफिकली आम्ही सिलेक्ट केलेली आहेत, तिथे ते दे कॅन चूज व्हॉट इज द क्लोजेस्ट सबब आणि इंडियन स्टोअर जे आहे, आणि ते तिथे तिथे सिलेक्ट करून ते बेसिकली ऑर्डर करतात. आता जेव्हा आंबा आणतो तेव्हा बेसिकली तो एक्सपोर्ट क्वालिटीचा आहे. इट इज म्हणजे कसं होतं की जर इंटरनॅशनली जातोय आपण, साधी गोष्ट सांगायची तर पार्लेजीचं जे बिस्किट पण येतं ना ते सुद्धा एक्सपोर्ट क्वालिटीचं वेगळं असतं. आय एम नॉट शुअर इफ यू हर्ड ऑर सीन ऑफ दॅट, बट ते सुद्धा बिस्किट वेगळं असतं. सो जेव्हा भारताबाहेर आंबा जातो तेव्हा तो एक्सपोर्ट क्वालिटीचा असतो, आणि त्याच्यामुळे जे काही काम आदित्यने जसं सांगितलं की गेले 6, 7, 8 महिने सीझन सुरू व्हायच्या आधी असतं, ते काम इथे उपयोगाला येतं. सो त्याच्यामुळे वी ट्राय आर लेवल बेस्ट टू प्रोव्हाइड द बेस्ट मँगो ऍज मच एज पॉसिबल. आणि त्याच्यानंतर जेव्हा लोक ऑर्डर करतात तेव्हा त्यांना बेसिकली एक ईमेल जातो आमचा, विच इज अ कन्फर्मेशन की त्यांना त्यांची ऑर्डर आम्हाला मिळाली आहे. त्याच्यानंतर जेव्हा आंबा ऑस्ट्रेलियामध्ये येतो आणि आम्ही त्या इंडियन स्टोअरला जिथे त्यांचं पिकअप पॉईंट आहे तिथे डिलिव्हर केला की त्यांना आम्ही परत एक ईमेल पाठवतो की बाबा आता हा रेडी आहे, तुम्ही घेऊन जाऊ शकता. ऍट द सेम टाइम आम्ही त्यांना एक SMS पाठवतो की हा आता तुमचं तुम्ही जी ऑर्डर दिली आहे दॅट इज रेडी टू बी पिक्ड अप. सो ते तिथे जाऊन घेऊ शकता. सो ही जी सगळी प्रोसेस आहे ही इकडे सुरू होते आणि इकडे संपते.
Yeah.
मगाशी जसं तुम्ही म्हणालात की यासाठी आंबा एक्सपोर्ट क्वालिटीचा असणं फार गरजेचं असतं, मग मला प्रश्न आहे की आंबा एक्सपोर्ट क्वालिटीचा असणे यामागची डेफिनेशन काय, म्हणजे त्यात वेगळं असं काय असतं आंब्यामध्ये?
आंब्यात वेगळं काय असतं? आता एक तुम्हाला उदाहरण देतो. भारतामध्ये तुम्ही गेलात की हापूस आंबाच्या आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीज नाही म्हणणार, वेगवेगळं ग्रेडिंग मिळतं. की 4 डझनाची पेटी, 5 डझनाची पेटी, 6 डझनाची पेटी, त्याच्यामधला जो आंब्याचा साईज असतो तो वेगवेगळा असतो. तो कुठल्या रिजन मधनं आंबा आलाय ते रिजन वेगवेगळं असतं. आम्ही जो आंबा ऑस्ट्रेलियामध्ये आणतो, मी ज्या सगळ्यात आधी म्हणलं होतं की आम्ही गव्हर्नमेंटचे जे एसएमईज आहेत त्यांच्याबरोबर आम्ही डिस्कशन्स करतो, त्यांच्याबरोबर आम्ही कन्सल्ट करतो आंब्याबद्दल. आम्ही जो आंबा आणतो त्या आंब्याचं जे ग्रेडिंग आहे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या गॅझेटेड, रादर मी म्हणून की इट्स अ गॅझेटेड व्हरायटी ऑफ अल्फान्सो जे आम्ही इथे आणतो. प्रत्येक आंब्याचे वेगवेगळ्या साईज असतात, वेगवेगळे ग्रेड्स असतात, त्याच्याप्रमाणे तिचं गॅझेटमध्ये एंट्री बदलत जाते. आम्ही जो आंबा आणतो तो त्याच ग्रेडचा आणतो ज्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने गॅझेटेड एक्नॉलेजमेंट दिलेले आहे की दिस इज अल्फान्सो. तिथे ही तुमची एक एक्सपोर्ट क्वालिटीची तुमची एक काय म्हणाल एक टिक झाला. त्याच्यानंतर जे फार्म्स असतात, आता जो आम्ही आंबा आणतो तो असा नसतो की आम्ही, माझी इंडियातली जी टीम आहे, आमची इंडियातली जी टीम आहे ती मार्केटमध्ये गेली आहे, कुठला तरी आंबा उचललाय, पॅक केलाय आणि पाठवलाय, तसं होत नाही. आपण आपलं जे सोर्सिंग आहे ते सगळं फार्म लेवलचं सोर्सिंग आहे. वी नो द फार्म्स, आपल्याला त्या फार्म ओनर्स माहिती असतात, त्यांनी काय केलंय हे माहिती असतं. त्यामुळे एक प्रकारचा एक विश्वास आलेला असतो की ओके या फळामध्ये क्वालिटी भरलेली आहे, हा कुठलाही उचलून नाही आणलेला, की म्हणतोय हा आंबा आहे पण तो ऍक्च्युली तो आंबाच नाहीये, असं आपल्या आंब्यांमध्ये तशी शक्यता अजिबात नसते.
ह्याच्यावरती एक गोष्ट मला आनंद अजून सांगायला आवडेल. आदित्यला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक काही वर्षापूर्वी फार्मर्स ला संबोधित करण्यासाठी इन्व्हिटेशन दिलं होतं टू गो बॅक टू इंडिया, आणि तिथे 400 फार्मर्स होते ज्यांना बेसिकली जस्ट टू से की व्हॉट आर द एक्सपेक्टेशन्स ऑफ अस आणि काय केलं पाहिजे. आता ऑफकोर्स प्रत्येक फार्मर्सचे वेगवेगळ्या गोष्टी ते आदित्य पुढे सांगेलच तुम्हाला, बट दिस इज वन ऑफ द ग्रेट अचीवमेंट व्हॉट मँगोवाला हॅज अचीव्ह सो फार, की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज रेकॉग्नाइज मँगोवाला सेईंग की यू आर वन ऑफ द बिगेस्ट इम्पोर्टर्स ऑफ इंडियन मँगोज इन ऑस्ट्रेलिया, आणि त्याच्यासाठी तुम्ही इथे येऊन आम्हाला आपण तेवढंच हेल्प करा.
राईट.
कसं होतं आनंद, आणि जस्ट टू ऍड टू मँगरेजचा पॉइंट, आंबा इकडे आणला जातो, आंबा जगभरात एक्सपोर्ट होतो, इकडेच आणला जातो म्हणणं योग्य नाहीये, पण शेतकऱ्यांना जो इम्पोर्टर आहे आंब्याचा त्याच्याकडनं कधीच फीडबॅक मिळत नाही. सो दे आर ऑलवेज इन द डार्क की काय झालंय काय नक्की माझ्या आंब्याबद्दल. बरोबर. जेव्हा आपल्या शिपमेंट इकडे आल्या, प्रत्येक शिपमेंट ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जे ऑफिशियल्स असतात त्याला एनपीपीओ ऑफिसर्स म्हणतात, त्यांच्या नजरेखालनं जाते आणि दे रेकग्नाइज की हे जी क्वालिटीचं फ्रूट पाठवत आहेत ती खरंच एक्सपोर्ट ग्रेडचा आंबा आहे, तो खरंच उत्कृष्ट क्वालिटीचा आंबा आहे. त्याच्यावरनं आणि हा मेन बघितलं नोटीस कुठे झालं खूप जास्त मोठ्या प्रमाणात, की जेव्हा अल्फान्सो आमचा त्या क्वालिटीचा निघत होता सगळा, की त्याला एक अल्फान्सोला एक व्हॅल्यू आहे, एक इमोशनल व्हॅल्यू आहे. तर त्यावेळेला मला म्हणजे मँगोवाल्याला आम्हाला हे आलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडनं, की रत्नागिरी जो आपला काय म्हणतील हार्ट ऑफ अल्फान्सो मँगोचा रिजन मानला जातो, तिथे दे आर त्यांचे 400-450 फार्मर्स एक सेशन होतं विच रॅन फॉर 2 or 3 days. तर तिथे मला इन्व्हिटेशन मिळालं की तुम्ही तिथे येऊन आपल्या शेतकऱ्यांना की आंबा कसा इकडे येतो, त्याच्यामध्ये काय डिफिकल्टीज तुम्हाला तिकडे येतात, आणि तुम्ही काय तुम्ही काय केलं की ज्याच्यामुळे क्वालिटी प्रोड्यूस ऑस्ट्रेलियामध्ये यायला लागला. मला मी या टॉपिकवरती रफली 400-450 फार्मर्सला रत्नागिरीमध्ये जाऊन प्रेझेंटेशन दिलं की what we expect, how to introduce quality, what you need to do to give us quality fruits. आणि त्यातले काही फार्मर्स आज आपले सप्लायर्स ज्यांच्याकडनं आपण आंबे घेतो.
अच्छा, आता यामध्ये बघा असा एक प्रश्न नेहमी पडत असतो की ठीक आहे, क्वालिटी फ्रूट इम्पोर्ट करायचंय, मोस्टली सगळेजण क्वालिटी इम्पोर्ट करतात, म्हणजे विदाउट क्वालिटी असं कोणी आणेल इट्स इनकन्सिवेबल टू अ पॉइंट, राईट. मग सगळेच जर म्हणत असतील की माझ्या फ्रूटची क्वालिटी आहे, आमच्या आंब्यांची क्वालिटी आहे, मग मँगोवालात काय वेगळं आहे? हाऊ वुड यू डिस्क्राइब दॅट?
मी एक पॉइंट तुला आनंद ह्याच्यावर सांगेन की जसं आतापर्यंत आपण बोललोय की आमची जी टीम आहे ती तिथे काम करते. सो आम्ही कुठल्या एक्सपोर्टर कडून घेऊन आम्ही इथे आणत नाही. दॅट इज अ डिफरन्स अँड दॅट इज अ मेजर डिफरन्स की जे कोणी शेतकरी आहेत ते चोजन आहेत, तेच आहेत. आणि आमची टीम जी मँगोवालाची इंडियामध्ये काम करते ती प्रत्येक आणि प्रत्येक गोष्ट चेक करून इट्स पार्ट ऑफ अ टीम. म्हणजे असं नाही की समजा आपण इथे गहू आणतोय, आपल्याला माहित नाही शेतकरी कोण गहू पिकवलाय आणि तो आपण एक्सपोर्टर कडनं घेतला आणि इम्पोर्ट करून घेतला. इट डझंट वर्क लाईक दॅट.
राईट.
सेकंड थिंग मी ऍड करेन मंगलेशच्या पॉइंटला की क्वालिटी तुम्ही जे म्हणलात, ऑफकोर्स एव्हरी वन क्वालिटी आणण्यासाठीच प्रयत्न करतो. कोणी असा प्रयत्न नाही करणार की माझ्या क्वालिटीचा फ्रूट, मी क्वालिटीचा फ्रूट आणत नाही. आमच्या इथे जेव्हा मँगोवालाची टीम जेव्हा कुठलाही आंबा प्रोक्युअर करते तेव्हा ग्रेडिंग अँड सॉर्टिंग वरती सगळ्यात जास्त भर दिला जातो. जसं क्वालिटी आपल्याला माहिती आहे आपण कुठल्या फार्म्समधून घेतोय त्यांची काय क्वालिटी आहे, सो दॅट पॉइंट इज सॉर्टेड. आता प्रश्न राहतो ग्रेडिंग आणि सॉर्टिंगचा. आपलं जे ग्रेडिंग सॉर्टिंग आहे ते चार वेळा होतं, एक फार्म लेवलला होतं आणि त्याच्यानंतर पुढच्या तीन वेळेला आंबा भरेपर्यंत होत. त्याच्यामधनं आपण कुठलेही इश्यू आंब्यामध्ये आपल्याला दिसत असतील तर आपण ते एलिमिनेट करत जातो. ऑन टॉप ऑफ इट जेव्हा आंबा इकडे पाठवायची वेळ असते, आपला एक सपोज लॉट आहे सेफ, उदाहरणार्थ समजा सांगायचं झालं तर एक 100 आंबे आपण इकडे पाठवतोय, तर आम्ही 100 आंबेच आमच्याकडे नसतात, आमच्याकडे त्याच स्लॉटमधले 120 आंबे असतात. इकडे आंबा पाठवायच्या आधी ते 20 आंबे हे ऍक्च्युअली कट होतात. पूर्ण कट करून तो आंबा बघितला जातो की आतनं सुद्धा कसा आहे. हापूस आंब्यामध्ये एक इश्यू असतो साका, ज्याला आपण म्हणला जातो की आंबा आतून लागलेला आहे. अशी टेक्नॉलॉजी आता बाजारात अवेलेबल नाहीये की जे तो साका आंबा कापायच्या आधी डिटेक्ट करेल. देर आर सर्टन पॅरामीटर्स, काय म्हणतात त्याला, की बसला बरोबर मटका तर बसला नाही तर नाही, आपण जे म्हणतो मराठीमध्ये तशा ह्याच्यावरती काही पॅरामीटर्स असतात त्याच्या, पण त्याच्यावरती वी कांट ट्रस्ट ऑन देम. द ओनली द लिटमस पेपर टेस्ट इज बेसिकली यू हॅव टू कट द फ्रूट. त्या लॉट मधलं तुम्ही फ्रूट कट करता. आता अल्फॉन्सो मँगो हा एक खूप एक्सपेन्सिव्ह कमोडिटी. आम्ही उदाहरण दिलं जसं की 100 आंबे आणलेत, 120 आम्ही प्रोक्युअर करून आम्ही रेडी ठेवले, इकडे पाठवायच्या आधी आम्ही ते 20 आंबे कट करतो, ते चेक करतो. त्याच्यामध्ये समजा इश्यू आम्हाला दिसला की अरे खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्यात इश्यू आहे, आम्ही ती अख्खीच्या अख्खी बॅच आम्ही स्क्रॅप करतो, आम्ही ती इकडे आणत नाही.
अच्छा.
वी प्रोक्युअर अनदर लॉट. वी डोंट माइंड की आमची शिपमेंट एक आठवडा डिले झाली किंवा आम्हाला तो आंबा टाकून द्यायला लागला, पण इकडे आणताना बिकॉज मँगोवालाचं एक जे नाव आम्ही इतक्या वर्षाची मेहनत घेऊन आम्ही जे एक बिल्ड केलेलं आहे, आम्हाला त्याला धक्का लागून द्यायचा नाही.
बरोबर.
म्हणून आम्ही या एक्स्ट्रा प्रिकॉशन्स घेतो. हे 20 आंबे आम्हाला कापायची गरज आहे का तर क्वालिटीसाठी गरज आहे, पण तो आमचा ऍक्च्युअली लॉस आहे. त्याचे आम्ही पैसे, शेतकरी आम्हाला 20 आंबे सॅम्पलिंगसाठी म्हणून देत, तो त्याचे आम्हाला चार्जेस करतो.
अच्छा.
वी टेक दोज एक्स्ट्रा प्रिकॉशन्स, एक्स्ट्रा मेजर्स टू एन्श्युअर दॅट क्वालिटी इज देअर.
आपलं दरवर्षी किती आयात होते आंब्याची, किती आंबे आणता तुम्ही इकडे?
ते बदलत जात दरवर्षी. आता मागच्या वर्षी तर कोरोनात आपण कोविडमधनं तर जस्ट बाहेर येत होतो, पण तरी लेट्स नॉट टॉक अबाउट द ऍक्च्युअल नंबर्स, पण तरी सांगायला आम्हाला खूप आवडेल की Mangola is one of the largest importers of Indian mangoes into Australia.
Right. नाही प्रश्न याच्यासाठी विचारला, म्हटलं आकाशवाणीच्या श्रोत्यांना काय त्या होलसेल मधन कट मिळेल की नाही
त्याच्यावरती येऊया आपण, हळूहळू त्याच्यावर येऊया आपण.
तर मग काय स्पेशल ऑफर काय आपल्या श्रोत्यांसाठी आजची?
स्पेशल ऑफर आपण नंतर सांगूया की आता सांगूया?
सांगून टाका.
नाही नक्की आहे, ऍब्सोल्युटली. आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांना दे कॅन गो टू www.mangowala.com.au आणि तिथे कुपन कोड असतो, तिथे त्यांनी फक्त आकाशवाणी AAKASHWANI आकाशवाणी हे जर टाकलं तर त्यांना अख्ख्या ऑर्डर वरती $3 दे गेट द डिस्काउंट.
राईट. आय होप श्रोत्यांनी लिहून घेतलेलं आहे, नाहीतर रिवाइंड करून नंतरही त्यांना ऍपमधून ऐकता येईलच. असा तो प्रकार आहे. सो नंदलेस, आंबा आणणं, आंबा आयात करणं किंवा कुठलंही फळ आयात करणं टिपिकली फार सोपं वाटतं, म्हणजे वरच्यावर बघायला गेलं तर. आणि त्यातल्या त्यात जेव्हा तुम्ही ह्या निटीग्रिटीज सांगितल्या, डिटेल्स सांगितले की कशा पद्धतीनं त्याची एक सॅम्पलिंग होते किंवा बॅकएंड तुमचं जे काय बिल्ट आहे की स्ट्रेट फ्रॉम द फार्मर्स ऑल द वे टू द सॉर्टिंग अँड देन लॉजिस्टिक्स आणि ऑर्डरिंग, ही प्रोसेस समजल्यानंतर जी काय एक पूर्ण गोष्टीचा अंदाज येतो की आपल्या हातात एक जो आंबा आहे तो कसा आला आहे, त्याचं ओरिजिन काय आहे आणि तो इथे हातात कसा पोहोचला, त्याच्या मागची मेहनत नक्कीच दिसून येते. ही तुम्ही दोघांनी आतापर्यंत करत आला आहात, मँगोवालाची टीम करत आली आहे, आणि आय थिंक त्याच्यासाठी डेफिनेटली वूड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट यू, तुमचं फार फार अभिनंदन त्याच्यासाठीच. तर आदित्य मंगिरीश, आज आपण कार्यक्रमात आलात, तुम्ही बरीचशी माहिती शेअर केली आणि डिस्काउंटही दिला आंब्यावर, त्याबद्दल तुमचे भरभरून आभार.
थँक्यू सो मच.
थँक्यू.
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. तेव्हा आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला? आम्हाला आपल्या प्रतिक्रिया ऐकायला नक्कीच आवडतील. आकाशवाणी सिडनीचा हा कार्यक्रम आपण आकाशवाणी सिडनीच्या ॲपद्वारे कधीही ऐकू शकता. तेव्हा आकाशवाणी सिडनीचे ॲप जरूर डाउनलोड करा आणि आमचे ॲप तसेच आजच्या कार्यक्रमाबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, आता निरोपाची वेळ आली आहे, परंतु त्यापूर्वी आपल्याला मंगळवारच्या कार्यक्रमाची आठवण करून देतो. मंगळवारचा कार्यक्रम आहे रात्री ठीक 8 वाजता 19 एप्रिल 2022 रोजी. सादर करणार आहेत अनिता गुप्ते आणि कार्यक्रमाचे शीर्षक आहे विस्मृतीत गेलेल्या युगकन्या. आजच्या कार्यक्रमाचे व्यावसायिक प्रायोजक होते आयका टेक्नॉलॉजीज, सिद्धी कन्व्हेयन्सिंग, सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस आणि स्वरधारा. सर्व प्रायोजकांच्या आर्थिक सहाय्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. मी आनंद तांबोळी आता आपला निरोप घेतो. जाता जाता ऐकूयात व्यावसायिक प्रायोजकांचे संदेश आणि एक गाणे. धन्यवाद.
कोणीतरी अशी पटापट गम्मत आम्हा सांगेल का या टाकी खाली तडलय का या बरणी मागे हलतय काय?
मंडळी, आपल्या घरात अनेक जीव जंतू आणि कीटक वावरत असतात. घरातल्या बॅकयार्ड मधल्या पाण्याच्या टाकीखालचे स्पायडर्स असोत, टर्माइट असोत किंवा स्वयंपाकघरातल्या लोणच्याच्या बर्नीमागचे कॉकरोचेस, यांचा नायनाट करण्यासाठी अगदी भरवशाचा उपाय म्हणजे सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. जनरल पेस्ट कंट्रोल, प्री परचेस पेस्ट अँड बिल्डिंग इन्स्पेक्शन, टर्माइट इन्स्पेक्शन, ट्रीटमेंट अँड केमिकल टॉपअप, डोमेस्टिक अँड कमर्शियल ट्रीटमेंट करता आजच संपर्क करा सर्जेराव पाटील आणि त्यांच्या टीमला. फोन नंबर आहे 0430-583-588 आणि आता सांगा कुठे आहेत ते उपद्रवी कीटक?
सांगा मंडळी, सांगा सांगा.
या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
पण कसं?
आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवून
मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट?
अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayke.com.au.
आपल्या सर्व प्रॉपर्टी सेल अँड परचेस, बिझनेस सेल अँड परचेस, कमर्शियल लीज आणि अशा सर्व कन्व्हेयन्सिंग संदर्भातील योग्य सल्ला व मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा सिद्धिक कन्व्हेयन्सिंगच्या सौ शिवानी लाड यांना. त्यांचा मोबाईल नंबर आहे 0406-333-121.
नमस्कार. आकाशवाणी सिडनीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेसाठी सर्व रसिकांना आपले साहित्य पाठवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या सोहळ्यास साजेसा लेख, कथा अथवा कविता आपण आम्हाला पाठवू शकता. आकाशवाणीशी संबंधित विषयाचं यासाठी बंधन नाही. या स्मरणिकेचे प्रकाशन 24 जुलै 2022 रोजी होणाऱ्या कार्यक्रमात करण्यात येईल. साहित्य पाठवण्याची शेवटची तारीख 20 मे 2022 आणि शब्दमर्यादा 500 शब्दांची. वर्ड डॉक्युमेंट्सच्या स्वरूपात आपण आपले लेखन sydneyakashavani@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता. पृष्ठसंख्येच्या मर्यादेमुळे निवडक साहित्य प्रकाशित करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी पुढील व्यक्तींना संपर्क साधावा. प्राजक्ता अभ्यंकर 0458-870-569, प्रीती पत्की 4694125002. तसेच या स्मरणिकेत आपल्या व्यवसायाची जाहिरात करायची असल्यास अथवा श्रोत्यांना आपल्या व्यवसायातर्फे शुभेच्छा द्यायच्या असल्यास त्याचे शुल्क आणि इतर माहितीसाठी पुढील नंबरवर संपर्क साधावा. विनीत भट 0451-424950. अतुल जमदाडे 0416-793-469.
चिंब भिजलेले